चीनीमंडी.com पॉडकास्ट। टोल दलाने उडवली शेतकऱ्यांची झोप, ऊस पिकाचे करत आहेत नुकसान। सीमावर्ती जनपद आसमगड पासून जनपद मध्ये प्रवेश केलेल्या टोल दलाने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे। शेतकऱ्यांच्या सूचनेवरून पोहोचलेल्या कृषी विभागाच्या पथकाने त्या परिसरात कॅम्प केले आहेत। परिसरात स्थित अजमलपूर, पलया, नसीराबाद, खानपूर, हुसेनाबाद, नूरपूर कला ही गावे गेल्या 2 दिवसांपासून पिकांवर टोळ दलाच्या परिणामांना तोंड देत आहेत। पलया निवासी शरद यादव यांच्या सूचनेमुळे कृषी विभाग सक्रिय झालाय। जिल्हा कृषी रक्षा अधिकारी राजमंगल चौधरी तथा कृषी रक्षा पर्यवेक्षक डॉक्टर JP सिंग यांच्या नेतृत्वामध्ये पोहोचलेल्या पथकाने उसाच्या पिकावर बसलेल्या टोळांना सर्व ध्वनी यंत्रांच्या माध्यमातून पळवण्याचा प्रयत्न केला। कृषी रक्षा पर्यवेक्षक डॉक्टर JP सिंग यांनी सांगितले की टोळ दल उसाच्या पिकांवर परिणाम करत आहेत। पथक त्यांना पळवण्यात काही प्रमाणात सफल झाले आहे। पथकाने दिनेश कुमार सिंग, सिनियर केन मॅनेजर साखर कारखाना अकबरपूर, ऊस विकास अधिकारी राजेश सिंग, इंद्रमणी, विनय कुमार शर्मा, बेचूराम, घनश्याम, दुर्गविजय विश्वकर्मा, रामायण राम आदी उपस्थित होते।